नमस्कार, मी राजेश इंडिया एक एटीएम टीम मधून बोलतोय. मी तुमची कशी मदत करू शकतो?
हॅलो हॅलो
मला सांगा.
ಮಾತನಾಡುತ್ತಿರುವ ವ್ಯಕ್ತಿಯು ನಿಮ್ಮ ಕರೆಯನ್ನು ಹೋಲ್ಡ್ ನಲ್ಲಿ ಇರಿಸಿದ್ದಾರೆ. ದಯವಿಟ್ಟು ಲೈನ್ ನಲ್ಲಿ ಇರಿ.
आप जिस व्यक्ति से बात कर रहे हैं उन्होंने आपके कॉल को होल्ड पर रखा है. कृपया लाइन पर बने रहे. द पर्सन यू आर स्पीकिंग विद हैज पुट योर कॉल ऑन होल्ड. प्लीज स्टे ऑन द लाइन.
मी तुमची कशी मदत करू शकतो? तुम्हाला काय समस्या आहे ते सांगा.